मत्तेचे सुवर्तमान याचा 6वा अध्याय। गुप्त धर्माचरण। लोकांनी आपले न्यायपण पहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायपणाची कृत्ये त्यांच्या समोर करू नये, याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही। गुप्त दानधर्म। म्हणून ज्या वेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको। मी तुम्हास खरे सांगतो, त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे। म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल तेव्हा ते गुप्तपणे करा। तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हातास कळू देऊ नका, जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो त्याचे प्रतिफळ तुला देईन। गुप्त प्रार्थना। जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे होऊ नका, कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानामध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते। मी तुम्हास खरे सांगतो की त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे। पण तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आतल्या खोलीस जाऊन दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर। मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईन। आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी निरर्थक बडबड करू नका, कारण आपण काय बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते। तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका, कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे। प्रभूची प्रार्थना। म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करावी। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे। जसे आम्ही आमच्या ऋण्यास त्यांचे ऋणे सोडली आहेत तशीच तू आमचे ऋणे आम्हास सोड। आणि आम्हास परीक्षेस आणू नकोस, तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहेत। कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पित्या तुम्हासही क्षमा करील। पण जर तुम्ही इतरांच्या अपराधाची क्षमा करणार नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही। गुप्त उपवास। जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका, कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात। मी तुम्हास खरे सांगतो, त्यांना त्याचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे। तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा, यासाठी की तू उपवास करता हे लोकांस दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे। मग तुमचा गुप्त पिता तुम्हास उघडपणे प्रतिफळ देईल। खरीखुरी संपत्ती। तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका, कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरी करून नेतील। म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा, जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल। प्रकाश आणि अंधार। डोळा शरीराचा दिवा आहे, म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल। पण जर तुमचे डोळे सदोष असतील तर तुमचे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल। जर तुम्हा ठाई असणारा प्रकाश हा वास्तविक अंधकार आहे तर खरोखरचा अंधार किती असणार? कोणालाही दोन धन्याची चाकरी एका वेळी करणे शक्य नाही। तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील, किंवा तो एका धन्याशी कनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल। तसेच तुम्हा देवाची आणि पैशाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही। चिंता आणि देवावर भिस्त। म्हणून मी तुम्हास सांगतो की तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करू नका, की आपण काय खावे आणि काय प्यावे किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका। जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्वाचे आहे की नाही? आकाशातील पक्ष्याकडे पहा, ती पेरित नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो। तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही? आणि चिंता करून आपली आयुष्याची लांबी हातभर वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का? आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुलाविषयी विचार करा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत। तरी मी तुम्हास सांगतो की शलमोन राजा देखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यातील एकासारखाही समजला नव्हता। तर अहो अल्पविश्वासू लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात, त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय? आम्ही काय खावे किंवा काय प्यावे अथवा आम्ही काय पांघरावे असे म्हणून काळजी करू नका, कारण या सर्व गोष्टी मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय करतात। कारण तुमचा स्वर्गीय पित्याला तुम्हास या गोष्टीची गरज आहे हे ठाऊक आहे। तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील। म्हणून उद्याची चिंता करू नका, कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो। म्हणून उद्याची चिंता उद्या स्वतः करेल, ज्या दिवसाचे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे।